नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. तर पांडवांच्या वंशामध्ये एक उदयन नावाचा राजा होऊन गेला. हा उदयन राजा म्हणजे कोण? तर अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, परीक्षिताचा पुत्र जन्मेजय, जन्मेजयाचा पुत्र शतानिक, शतानिकाचा पुत्र सहस्रानिक आणि सहस्रानिकाचा पुत्र उदयन. हा उदयन वत्स देशावर राज्य करत होता आणि त्याच्या राजधानीचं नाव होतं कौशांबी. या उदयन राजाला एक असा छंद होता की त्याची एक घोषवती नावाची वीणा होती आणि ती वीणा घेऊन तो अरण्यामध्ये जाई आणि अरण्यामध्ये ती वीणा वाजवू लागे आणि वाजवता वाजवता तो इतका तल्लीन होई आणि त्याचं ते वीणावादन इतकं सुस्वर असे की आजूबाजूचे हत्ती गोळा व्हायचे आणि त्याचं वीणावादन ऐकत बसायचे आणि मग राजा अरण्यामध्ये परत आला की ते हत्तीही त्याच्याबरोबर यायचे. तर त्यांनी हत्तीही असे जमा केले होते. आणि एकदा असं झालं की हा उदयन राजा तिथे वीणावादनासाठी असं अरण्यामध्ये गेला असताना त्याच्या शेजारचं राज्य होतं अवंतीचं राज्य आणि त्या तिथे प्रद्योत नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्याची राजधानी म्हणजे उज्जैनी आणि प्रद्योत राजाच्या राणीचं नाव अंगारवती आणि त्यांना एक पुत्री होती, एक कन्या होती, तिचं नाव वासवदत्ता. या वासवदत्तेला तिच्या धात्रीनी म्हणजे वसुंधरांनी वाढवलेलं होतं, ती तिची धात्री होती. आणि ही वासवदत्ता अतिशय सुंदर होती. आणि एकदा काय झालं की या राजाचा, प्रद्योत राजाचा एक अमात्य होता शालंगायन. या शालंगायनानी एक असं कारस्थान केलं आणि त्याच्यामध्ये असं झालं की ज्यावेळेला उदयन राजा वीणा वाजवत होता अरण्यामध्ये तेव्हा तिथे त्यांनी काही हत्ती सोडले आणि एका हत्तीच्या पोटामध्ये काही सैनिक लपून बसले होते. तर ते सैनिक हत्तीच्या पोटातून बाहेर आले आणि त्यांनी या उदयन राजाला बंदिवान बनवलं आणि त्याला बंदिवान बनवून आपल्या राज्यामध्ये आणलं. कारण उदयनाची तशी काहीच तयारी नव्हती, तो आपला वीणावादनासाठी आलेला होता आणि अचानक त्यांनी त्याला असं पकडलं आणि आपल्या राज्यात आणलं. प्रद्योताच्या राजप्रसादामध्ये आल्यानंतर प्रद्योत राजांनी त्याला अशी विनंती केली की तुम्ही या माझ्या कन्येला, आज वासवदत्तेला, तुम्ही वीणावादन शिकवा. तुम्हाला वीणा चांगली वाजवता येते, तुम्ही तिला वीणावादन शिकवा. आणि मग त्यानंतर त्याच्यापुढे काही इलाज नव्हता उदयनापुढे. तो बंदिवासामध्ये होता आणि त्यांनी वासवदत्तेला वीणा वाजवायला शिकवायला सुरुवात केली आणि होता होता दोघांचं एकमेकावर प्रेम जडलं. दोघांना एकमेकावाचून कर्मेनासं झालं. पण इकडे उदयनाला तिकडे त्याच्या राज्यामध्ये जायची पण ओढ होती. आणि मग एकदा असं झालं की त्याचा जो उदयन राजाचा जो प्रधान होता योगंधारायण, त्या योगंधारायणानी त्यांनी असं ठरवलं की आपण या उदयन राजाला तिथून सोडवायचं. म्हणून त्यांनी युक्ती करून उदयन आणि वासवदत्ता यांना तिथून सोडवलं आणि आपल्या राज्यामध्ये परत आणलं. परत उदयनाचं राज्य वत्स देशामध्ये सुरू झालं. परंतु त्याचं वासवदत्तेमध्ये इतकं लक्ष लागलेलं होतं, तो तिच्यामध्ये इतका गुंतला होता की त्याचं राज्यकारभाराकडे दुर्लक्ष झालं आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एक आरुणी नावाचा एक क्रूर शत्रू होता, त्यांनी याच्यावर आक्रमण केलं, वत्स देशावर आक्रमण केलं, उदयनाचा पराभव केला आणि त्यामुळे उदयन राजा देशोधडीला लागला. तो पराभूत झाला आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रधान म्हणजे योगंधरायण आणि त्याचा दुसरा एक अमात्य होता तो म्हणजे रुण्मवान, ते आणि वासवदत्ता असे ते राज्याच्या बाहेर पडले. आणि राज्याच्या बाहेर पडले आणि एक लावणक नावाचं गाव होतं तिथे वस्ती करून राहिले. आता काय होतं की त्यावेळेचे जे अमात्य होते, राजांचे जे अमात्य मंत्री वगैरे होते, ते राजाशी एकनिष्ठ असायचे आणि राज्याशी एकनिष्ठ असायचे. त्याचप्रमाणे या हा योगंधरायण पण आपल्या राजाशी, उदयन राजाशी आणि आपल्या वत्स देशाची एकनिष्ठ होता. त्यामुळे त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की आपण काही झालं तरी उदयन राजाला त्याचं वैभव परत प्राप्त करून द्यायचं, त्याला चक्रवर्ती सम्राट बनवायचं पहिल्यासारखं, असं त्यांनी प्रतिज्ञा केली. आता त्याच्यापुढे एक अडचण अशी होती की हा उदयन राजा वासवदत्तेमध्ये इतका गुंतलेला होता की तिच्याशिवाय त्याला काही दुसरं सुचतच नव्हतं. म्हणून त्यांनी वासवदत्तेला आपल्या विश्वासामध्ये घेतलं. आणि रुण्मवान नावाचा तो अमात्य होता तो वासवदत्ता आणि हा योगंधरायण यांनी मिळून एक अशी योजना केली, योजना बनवली की आपण कसंही करून या उदयनराजाला ह्या याच्यातनं बाहेर काढायचं आणि त्याला त्याचं राज्य परत मिळवून द्यायचं असं त्यांनी ठरवलं. आता दुसरी गोष्ट अशी होती की एक मगध देशाचा दर्शक नावाचा राजा होता आणि त्याच्या बहिणीचं नाव होतं पद्मावती. ही पद्मावती पण दिसायला अतिशय सुंदर होती आणि याला म्हणजे योगंधरायणाला असं एक कळलं होतं की पद्मावतीच्या बाबतीमध्ये एका पुस्तकभद्र नावाचा एक ज्योतिषी होता. त्या ज्योतिषाने असं भविष्य वर्तवलं होतं की या पद्मावतीचं ज्याच्याशी लग्न होईल तो राजा चक्रवर्ती होईल, मग सम्राट राजा होईल असं तिचं भविष्य होतं. तर हे ज्या वेळेला उदय याला कळलं म्हणजे योगंधरायणाला कळलं त्यावेळेला त्याने असं ठरवलं की कसंही करून आपण उदयनाचं लग्न याच्याशी लावून द्यायचं, म्हणजे पद्मावतीशी लावून द्यायचं असं त्यांनी ठरवलं. तर आता त्यांनी अशी योजना केली की त्या लावणक गावामध्ये एकदा म्हणजे हा उदयनराजा शिकारीला गेला होता, शिकारीला तो बाहेर अरण्यामध्ये गेला होता आणि त्यावेळेला या लावणक गावामध्ये आग लागली. आग लागल्यानंतर असं झालं की वासवदत्ता आणि हा योगंधरायण दोघंही त्या आगीमध्ये भस्मसात झाले अशी बातमी सगळीकडे पसरवली, या योगंधरायणानेच पसरवली. आणि विशेषतः म्हणजे उदयनराजाच्या कानावर हे गेलं की त्याची पत्नी वासवदत्ता आणि त्याचा प्रधान योगंधरायण हे दोघंही या आगीमध्ये भस्मसात झाले, त्यामुळे तो उदयनराजा अतिशय दुःखी झाला, शोकामध्ये अगदी तो बुडाला, वासवदत्ता गेली म्हणून शोक करू लागला. परंतु इकडे काय झालं की एकदा असं झालं होतं की हा जो मगध देशाचा राजा होता दर्शक राजा होता, तो दर्शक राजा त्याची आई ही एका राजधानीबाहेरच्या एका आश्रमामध्ये ती तापसी म्हणून राहिली होती आणि तिला भेटण्यासाठी एकदा ही पद्मावती निवडक सैनिक बरोबर घेऊन आणि आपल्या दासीबरोबर घेऊन त्या आश्रमामध्ये गेली, आश्रमामध्ये तिथे आली होती आणि तिचा उद्देश असा होता की आपल्या आईला भेटायचं आणि आश्रमामध्ये कोणाला काही पाहिजे असेल, काही वस्तू पाहिजे असेल किंवा काही पाहिजे असेल तर ती चौकशी करायची आणि त्यांना त्याप्रमाणे त्या वस्तू द्यायच्या, ते दान करायचं असा तिचा संकल्प होता म्हणून ती तिथे आली होती. तर ते याला समजलं म्हणजे योगंधरायणाला समजलं आणि तो वासवदत्तेसह त्यांनी एका म्हणजे साधूचा वेश घेतला आणि वासवदत्ता ही अवंतिका देशाच्या स्त्रियांसारखी ती वेश करून होती, म्हणजे अवंतिका वेशामध्ये होती आणि ते दोघंही त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी पोचले. तर त्यावेळेला असं झालं की पद्मावतींनी ठरल्याप्रमाणे विचारलं, आपल्या पहिल्यांदा आईची भेट घेतली आणि सगळं बोलणं वगैरे झालं आणि तिने विचारलं की कोणाला काही हवं आहे का. त्यावेळेला आश्रमातलं कोणी काही असं म्हणालं नाही की आम्हाला काही पाहिजे असं म्हणून, परंतु त्यावेळेला हा जो साधू वेशातला योगंधरायण होता त्यांनी हात वर केला आणि त्यांनी सांगितलं की मला काहीतरी पाहिजे. आता ते त्यांनी काय मागितलं पुढे आणि पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. नमस्कार, धन्यवाद.